विविध भारती पुणे, माधवी कुलकर्णी सादर करत आहे पुणे वृत्तांत. आखाती देशातील युद्धामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेऊन राज्य सरकारनं पर्यायी इंधन म्हणून केरोसिन वितरणास गती देण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारनं महाराष्ट्रासाठी 37,44,000 लिटर केरोसिनच्या वाटपाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार शिधापत्रिका असलेल्या कुटुंबांना प्रत्येकी 3 लिटर केरोसिन मिळणार आहे. ज्या कुटुंबांकडे शिधापत्रिका नाही असे कुटुंबही केरोसिन उपलब्धतेनुसार केरोसिन वितरणास पात्र राहतील. केरोसिनचे दर राज्य सरकारकडून स्वतंत्रपणे जारी केले जाणार आहेत. अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. राज्य सरकारकडून जिल्हानिहाय आवश्यक असलेलं केरोसिन वितरण निश्चित करण्यात आलं आहे. किरकोळ केरोसिन परवानाधारक आणि रास्त भाव दुकानांच्या माध्यमातून नागरिकांना केरोसिन वितरित केलं जाईल. एकंदर वाटपाच्या 85% केरोसिन पहिल्या पंधरवड्यात देण्याचे आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. श्रीरामनवमीचा सण आज पुण्यात सर्वत्र अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येत आहे. तुळशीबागेतील श्रीराम मंदिरासह विविध श्रीराम मंदिरांमध्ये आज रामजन्मोत्सव सोहळा भक्तिभावाने साजरा झाला. तुळशीबागेतील श्रीराम मंदिरात आज पहाटेपासून अभिषेक, पूजा, भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता फुलांची उधळण करत रामजन्मोत्सव अत्यंत उत्साहात साजरा झाला. सर्वच मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. मंदिरात फुलांची सजावट आणि दिव्यांची आरास करण्यात आली आहे. संध्याकाळी विविध संस्था संघटनांच्या वतीनं पालखी, मिरवणुका, दुचाकी फेरी यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील सर सी व्ही रमण सभागृहात डॉ वसंत गोवारीकर स्मृती व्याख्यान काल झालं. अहमदाबाद इथल्या स्पेस एप्लिकेशन सेंटरचे माजी संचालक प्रमोद काळे यांचं यावेळी व्याख्यान झालं. डॉ वसंत गोवारीकर भारताला अवकाश प्रवेश मिळवून देणारे दूरदर्शी तंत्रज्ञ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केलं. यावेळी काळे यांनी डॉ गोवारीकर यांच्या अवकाश क्षेत्रातील योगदानाबरोबरच त्यांच्या प्रशासकीय आणि संस्थात्मक नेतृत्वाचा प्रवासही उलगडून सांगितला. पुणे जिल्हा परिषदेतील विषय समित्यांच्या नवीन सभापतींची निवड येत्या 2 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठीचा सविस्तर निवडणूक कार्यक्रम जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी जाहीर केला. या निवडणुकीसाठी पीठासीन अधिकारी म्हणून हवेलीचे प्रांताधिकारी यशवंत माने यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेकडून जिल्ह्यात आदर्श शाळा आणि आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र तयार केली जात आहेत. जास्त पटसंख्येच्या शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करणं, त्याचबरोबर जिल्ह्यातील 40 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 300 शाळांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प बसवण्याचा मानस आहे असं जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी सांगितलं. महिलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं पुण्यात जनजागृती अभियानाची सुरुवात करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या उपस्थितीत महात्मा फुले वाड्यातून हे अभियान सुरू झालं. नाशिकच्या भोंदूबाबा खरातनं केलेल्या शोषणाविरोधात लढा उभारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. आरोपीवर कठोर कारवाईची मागणी करत महिलांनी अशा प्रवृत्तींपासून सावध राहण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं. माजी लष्कर प्रमुख जनरल अरुणकुमार वैद्य यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि ऑलिव्ह ग्रीन फाउंडेशन यांच्यातर्फे न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग इथं वैद्य यांचं भित्तीचित्र लावण्यात येणार आहे. तसंच वर्षभर विविध उपक्रमही आयोजित करण्यात येणार आहेत. ऑलिव्ह ग्रीन फाउंडेशनचे कर्नल अवधूत ढमढेरे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं प्लास्टिक कचरा व्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या दिशेनं आणखी एक पाऊल उचललं आहे. प्लास्टिक कचरा संकलनासाठी अत्याधुनिक वाहनं महापालिकेला नुकतीच देण्यात आली. स्थानिक समुदायाच्या सक्रिय सहभागातून प्लास्टिक कचऱ्याचं संकलन, वर्गीकरण आणि पुनर्वापर अधिक परिणामकारक करण्याच्या उद्देशानं सुरू असलेल्या प्रकल्पाअंतर्गत ही वाहनं देण्यात आली. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट या संस्थेतर्फे हा प्रकल्प राबवला जात आहे. हवामान. पुणे आणि परिसरात आज कमाल तापमान 39 तर किमान तापमान 20.4 सेल्सिअस नोंदवलं गेलं. उद्या तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.